आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक 2025 बाबत आज सुनावणी सुरू राहणार. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये आग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू होणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातल्या व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर. आणि आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदर सिंग सुरुची आणि सौरभ चौधरी यांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक 2025 बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ काल या विधेयकाबाबत अंतरिम आदेश देणार होतं. मात्र खंडपीठानं विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यामुळे तो स्थगित करण्यात आला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्यापुढे याबाबत सुनावणी सुरू आहे. वक्फ मंडळांचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत असा आदेश देणार असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं. दरम्यान वक्फ कायद्यात सुधारणेवरून पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत न्यायमूर्ती खन्ना यांनी चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयातले दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. सध्याचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्याच्या 13 तारखेला संपणार आहे. अमरावती इथं सुरू केली जाणारी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था आग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमान सेवेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. दरवर्षी 180 वैमानिक अमरावतीमध्ये तयार होतील आणि जवळपास 34 विमानं या संस्थेत उपलब्ध असतील असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 10 वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या, विमानं आणि हवाई वाहतूक मार्ग यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी याप्रसंगी सांगितलं. तर 2014 नंतर देशात 86 नवीन विमानतळ सुरू झाल्याचं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत विमानतळ सुरू होत असल्याचं स्वागत केलं आहे. या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. बंदरं, बहुमार्गी वाहतूक आणि मैत्रीसारखे डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या विकासामुळे भारतात सागरी क्रांती होत असल्याचं केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक क्षेत्र म्हणजे आयमेक महापरिषदेत ते काल दिल्लीत बोलत होते. भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या महापरिषदेत नमूद केलं. सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडी आज हरियाणातल्या जमीन व्यवहारातल्या कथित गैरव्यवहाराबाबत रॉबर्ट वड्रा यांची चौकशी करणार आहे. सलग 3र्या दिवशी ही चौकशी होणार आहे. दिल्लीतल्या ईडी कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. गुरुग्राममध्ये वड्रा यांच्या कंपनीनं एक जमीन खरेदी केल्याच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासाच्या गाथेत दिलेल्या योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 83व्या स्मृतिदिनी मुंबईत 24 एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्या समर्पण, उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा उत्सव केवळ भूतकाळाला श्रद्धांजली नाही तर वर्तमान आणि भविष्याला दिलेली एक मशाल आहे असं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी पुरस्काराची घोषणा करताना काल मुंबईत सांगितलं. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, गायिका रिवा राठोड, साहित्यिक श्रीपाल सबनीस, व्हायोलिनवादक डॉ एन राजम यांनाही विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातल्या व्यापारात घट होईल असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजे डब्ल्यूटीओनं व्यक्त केला आहे. या संघटनेनं 2025 आणि 2026 या वर्षांसाठीचा व्यापाराचा अंदाज काल प्रकाशित केला. त्यात अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार संघर्षाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डब्ल्यूटीओच्या महासंचालक नगोजी ओकोन्जो इकिला यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार 81% कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. जगभरातला व्यापार 2025 0.2% कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अमेरिकेतलं कॅलिफोर्निया राज्य अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करेल असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांनी जाहीर केलं आहे. ट्रम्प यांनी विविध देशांवर वाढीव आयात शुल्क लादल्यामुळे कॅलिफोर्नियात भाव वाढ होत असून बेरोजगारीचा धोका वाढत आहे असं न्यूसोम यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. वाढीव आयात शुल्काचा सगळ्यात जास्त फटका कॅलिफोर्नियाला बसत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स येत्या 21 तारखेपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. व्हान्स यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीत व्हान्स 21 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. व्हान्स जयपूर आणि आग्र्यालाही भेट देणार आहेत. या भेटीमुळे भारत अमेरिका संबंधांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासह 6 पक्षांची महत्वाची बैठक आज पाटण्यात होणार आहे. आरजेडीचे तेजस्वी प्रसाद यादव, काँग्रेसचे बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावारू तसंच डाव्या पक्षांचे आणि विकासनील इन्सान पार्टीचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं 5 गडी बाद 188 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांमध्ये तेवढ्याच धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्टार्क स्टेलरच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचे शिमरॉन हेटमेर 11 धावाच करू शकले. दिल्ली कॅपिटल्सच्या के एल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी हा आकडा सहजपणे पार करत विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा मायकेल स्टार्क याला सामनावीर घोषित करण्यात आलं. आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आयएसएसच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदर सिंग सुरुची आणि सौरभ चौधरी यांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळालं आहे. त्यांनी चीनच्या कियान झुन याओ आणि कै हू यांचा 17-9 असा पराभव केला. पेरूतल्या लिमा इथं ही स्पर्धा सुरू आहे. आज महिलांच्या स्किट स्पर्धेत भारताची रायजा धिल्लो अंतिम फेरीत कौशल्य दाखवणार आहे. हवामान. राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ आणि गुजरातमध्येही तापमान वाढतं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिहार, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडेल तर सिक्कीम, झारखंड, ओडिशा, आसाममध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानानं 40 ओलांडली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक 2025 बाबत आज सुनावणी सुरू राहणार. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये आग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू होणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातल्या व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर. आणि आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदर सिंग सुरुची आणि सौरभ चौधरी यांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.